नेटवर्क टोपोलॉजीचे सहा प्रकार आपण बघितले, त्यातील रिंग टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी हे टोपोलॉजीचे मुख्य प्रकार आहेत. तसेच ट्री टोपोलॉजी आणि हायब्रिड टोपोलॉजी हे देखील टोपोलॉजीचे प्रकार आहेत. तर टोपोलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे, त्याच पद्धतीने बस टोपोलॉजी काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे, तसेच रिंग टोपोलॉजीचीही माहिती तुम्हाला आहेच. तर आता या पुढची टोपोलॉजी म्हणजे स्टार टोपोलॉजी. चला तर मग आता आपण स्टार टोपोलॉजी बघू. तुम्हाला स्लाइड नंबर 10 वर स्टार टोपोलॉजीची डायग्राम दिलेली आहे. त्यात सहा नोड हे तुम्हाला एका ठिकाणी कनेक्ट केलेले दिसत आहे. ते सेंट्रलाइज कनेक्ट झालेले आहे. ते कोणाला? तर हबला. यामध्ये काय होते, तर ए नोडने जर नोड 5 ला काही डेटा सेंड करण्याचे ठरवले, तर त्याला आधी तो डेटा हबकडे पाठवावा लागतो. नंतर हब हा डेटा नोड 5 ला सेंड करतो. या पद्धतीने येथे डेटा ट्रान्समिशन होते. स्टार टोपोलॉजी यूज केलेल्या या नेटवर्कमध्ये डिव्हाइस एकमेकांना डायरेक्ट कनेक्ट नसून ते हब थ्रू कनेक्ट असते. थोडक्यात स्टार टोपोलॉजी डिव्हाइस मधील डायरेक्ट ट्राफिक अलाउ करत नाही. प्रत्येक डिव्हाइसची पॉइंट टू पॉइंट लिंक डेडिकेट केलेली असते सेंट्रल कंट्रोलरला. तो म्हणजेच काय, हब किंवा स्विच. हे कंट्रोलर म्हणजे हब किंवा स्विच काय करतात, तर डेटा एक्सचेंज करतात. म्हणजे एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला डेटा सेंड करताना तो कंट्रोलर कडे पाठवणार. मग कंट्रोलर तो डेटा रिसीव करून दुसऱ्या डिव्हाइसला सेंड करणार. अशी प्रोसिजर, अशी डेटा ट्रान्समिशनची प्रोसिजर या स्टार टोपोलॉजी मध्ये होते. तुम्हाला ही डायग्राम बघून कळलेच की सेंट्रल हब किंवा स्विचला वायरिंग केलेली आहे आणि वर्क स्टेशन्स अराउंड सेंट्रल पॉइंट या पद्धतीची अरेंजमेंट केलेली असते. वायरिंग कॉस्ट ही इतर कॉन्फिगरेशन पेक्षा जास्त असते, कारण यात प्रत्येक नोड इंडिव्हिज्युअल केबल यूज करतो. म्हणजे प्रत्येक नोड हा हबला अटॅच आहे, त्यासाठी त्याला सेपरेट केबलची रिक्वायरमेंट असते. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतेच आहे, प्रत्येक नोड हा सेपरेट केबलने हबला जॉईन केलेला आहे. इट ऑल्सो ऍक्ट्स ऍज अ रिपीटर फॉर द डेटा फ्लो. हे कॉन्फिगरेशन विथ ट्विस्टेड पेअर केबल मध्ये कॉमन आहे. तसेच ते कोएक्झिबल केबल मध्ये यूज होते, फायबर ऑप्टिक केबल मध्ये यूज होते. जर हब डाऊन झाला तर एंटायर नेटवर्क डाऊन होते. म्हणजे सर्व काही डेटा ट्रान्समिशन हे हबवर डिपेंड असते, म्हणजेच सेंट्रल पॉइंटवर ते डिपेंड असते. जर कम्प्युटर डाऊन झाले तर नेटवर्क फंक्शन नॉर्मली होते. इथरनेट प्रोटोकॉल यूज करते. द प्रोटोकॉल्स यूज विथ स्टार कॉन्फिगरेशन्स आर युजली इथरनेट और ऍपल टॉक. याचे एक्झाम्पल मी तुम्हाला स्लाइड नंबर 11 वर दिलेले आहे. त्यात पहिल्या फिगर मध्ये बघा, सी ट्रान्समिट फ्रेम ऍड्रेस टू अ ए, म्हणजे सिस्टीम सी ला ए साठी मेसेज पाठवायचा आहे. तर काय होणार, तो मेसेज आधी सी हा हब कडे पाठवणार. फिगर बी मध्ये तुम्हाला दिसते आहे सी या कम्प्युटरने हब कडे तो मेसेज सेंड केला, म्हणजे सेंट्रल कंट्रोलर कडे तो मेसेज सेंड केला. सेंट्रल कंट्रोलर म्हणजेच हब काय करणार, तर हा मेसेज पुढील दोन डिव्हाइसला सेंड करणार, म्हणजे कम्प्युटर ए ला आणि कम्प्युटर बी ला. पण या उलट जर आपण सेंट्रल कंट्रोलर म्हणून स्विच यूज केला तर हा मेसेज सी कडून स्विच ला जाईल आणि स्विच काय करेल तर हा मेसेज डायरेक्टली ए या कम्प्युटरला सेंड करेल. फिगर बी मध्ये बी मधील कंडिशन मध्ये काय होणार, जरी ए चा मेसेज बी ह्या कम्प्युटर पर्यंत पोहोचला तर तो मेसेज ऍक्सेस करणार नाही, तो मेसेज इग्नोर करेल. तसेच आता आपण स्टार टोपोलॉजीचे ऍडव्हान्टेजेस बघू. स्टार टोपोलॉजी ही इन्स्टॉल करायला इझी आहे, रिकॉन्फिगर आहे आणि तसेच वायर कनेक्शन सुद्धा इझी होते. रिकॉन्फिगरेशनला सुद्धा इझी आहे. त्याचप्रकारे ही टोपोलॉजी रॉबस्ट नेस्ट आहे. म्हणजेच काय, तर एखादी लिंक फेल झाली तर फक्त त्याच लिंकवर अफेक्ट होईल, दुसऱ्या लिंकवर काहीही अफेक्ट होणार नाही. रिंग टोपोलॉजी आणि बस टोपोलॉजी पेक्षा ही टोपोलॉजी फास्ट आहे. या टोपोलॉजी मध्ये विदाउट कोलिजन जास्तीत जास्त डिव्हायसेस डेटा ट्रान्सफर करतात. या टोपोलॉजी मध्ये फारसा ट्राफिक प्रॉब्लेम येत नसतो. एखादी डिव्हायसेस रिमूव्ह करायचे असेल किंवा ऍड करायचे असेल तरी देखील नेटवर्कला काही प्रॉब्लेम येत नाही. जर नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण इझिली शोधू शकतो आणि तो पार्ट आपण रिमूव्ह करू शकतो. दिस टोपोलॉजी सपोर्टेड बाय सेव्हरल नेटवर्क अँड सॉफ्टवेअर वेंडर्स. अशा प्रकारचे या स्टार टोपोलॉजीचे ऍडव्हान्टेजेस आहे. ज्या प्रकारे याचे ऍडव्हान्टेजेस आहे त्याच प्रकारे याचे डिसएडव्हान्टेज देखील आहे. तर आता आपण स्टार टोपोलॉजीचे डिसएडव्हान्टेज बघू. जर सेंट्रल नोड म्हणजेच हब किंवा स्विच डाऊन झाले तर पूर्ण नेटवर्क हे डाऊन होते. बस टोपोलॉजी पेक्षा ही टोपोलॉजी एक्सपेन्सिव्ह आहे, कारण यासाठी जास्तीत जास्त केबल लागते. मोर एक्सपेन्सिव्ह दॅन बस टोपोलॉजीज बिकॉज ऑफ द कॉस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेटर्स, दॅट मीन्स हब्स ऑर स्विच. तर हे झाले रिंग टोपोलॉजीचे डिसएडव्हान्टेजेस. आपण या टोपोलॉजीमध्ये हब किंवा स्विच या डिव्हाइसचा उपयोग करतो. तर आपण थोडी हब बद्दल माहिती घेऊया. हब म्हणजे कसे असते, तर एक स्मॉल रेक्टॅंग्युलर बॉक्स असतो, तो प्लास्टिकचा असतो, विच रिसीव्स इट्स पॉवर फ्रॉम अन ऑर्डिनरी वॉल आउटलेट. या हबला मल्टिपल कॉम्प्युटर किंवा अजून नेटवर्कचे काही डिव्हाइस हे टुगेदर टू फॉर्म अ सिंगल नेटवर्क सेगमेंट, आणि ह्या सेगमेंट थ्रू सर्व कॉम्प्युटर हे डायरेक्टली एकमेकांशी कम्युनिकेट करतात. जर हब हे स्मॉल असेल तर जास्तीत जास्त 4 किंवा 5 कम्प्युटर हे नेटवर्कमध्ये असतात, जे त्यात कधी 4 तर किंवा 5 पोर्ट्स अवेलेबल असतात. आणि लार्ज हब जर असेल तर त्यामध्ये 8, 12, 16 किंवा 24 पोर्ट्स असू शकतात. या हब्सचे 3 प्रकार आहेत, एक पॅसिव्ह हब, ऍक्टिव्ह हब आणि इंटेलिजंट हब. त्याचप्रकारे आपण यात बघितले आपण स्विचचा देखील उपयोग करतो. तर हे स्विच काय, अ नेटवर्क स्विच विच इज अ स्मॉल हार्डवेअर डिव्हाइस दॅट जॉईन्स मल्टिपल कॉम्प्युटर्स टुगेदर विथ इन वन लोकल एरिया नेटवर्क. म्हणजे ह्या स्विच थ्रू आपण एकापेक्षा जास्त कॉम्प्युटर्स जॉईन करू शकतो एका लोकल एरिया नेटवर्क मध्ये. आणि यामध्ये स्विच हे डेटा लिंक लेअर यूज करते. डेटा लिंक लेअर म्हणजे ही सेकंड लेअर आहे OSI मॉडेल मधील. नेटवर्क स्विच हे जवळजवळ नेटवर्क हब सारखेच असते, पण हे त्यापेक्षा जास्त इंटेलिजन्स असते, स्लाइटली हायर प्राइस टॅग दॅन अ हब. नेटवर्क स्विचेस आर कपेबल ऑफ इन्स्पेक्टिंग डेटा पॅकेट्स ॲज दे आर रिसिव्ह, डिटर्मिनिंग द सोर्स अँड डेस्टिनेशन डिव्हाइस ऑफ दॅट पॅकेट अँड फॉरवर्डिंग इट अप्रोप्रिएटली. म्हणजे स्विचेस थ्रू हा डेटा डायरेक्ट ज्या नोडला किंवा ज्या कम्प्युटरला डेटा हवा असेल त्या ठिकाणी अप्रोप्रिएटली डेटा पोहोचतो. तर अशा प्रकारे ह्या नेटवर्क स्विचचा आणि नेटवर्क हबचा उपयोग आपण स्टार टोपोलॉजीमध्ये करतो. पुढची टोपोलॉजी आपण बघणार आहोत ती मेश टोपोलॉजी. मेश टोपोलॉजीमध्ये प्रत्येक डिव्हाइसमध्ये पॉइंट टू पॉइंट कनेक्शन असते. तुम्हाला स्लाइड नंबर 14 वर जी डायग्राम दिलेली आहे त्यात दिसते आहे. तर प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकाशी कनेक्ट आहे. मीन्स ईच अँड एव्हरी कम्प्युटर एकमेकांना पॉइंट टू पॉइंट लिंकने कनेक्ट आहे. म्हणून दोन कम्प्युटर कनेक्शन मधील एक केबल जर ब्रेक झाली तर नेटवर्क कम्युनिकेशन हे स्टॉप होत नाही. म्हणून त्यामुळे नेटवर्क लिंक रँडमली प्रोव्हाइड होते. आणि तसे तुम्हाला स्लाइड नंबर 14 वर दिसतेच आहे. यात आपण चार कम्प्युटर घेतलेले आहे, ते चार कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट आहे. म्हणजे पहिला कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी, दुसरा तिसऱ्या कम्प्युटरशी आणि तिसरा चौथ्या कम्प्युटरशी कनेक्ट आहेच. पण यात पहिला कम्प्युटर हा दुसऱ्या कम्प्युटरशी, तिसऱ्या कम्प्युटरशी आणि चौथ्या कम्प्युटरशी, या तिघही कम्प्युटरशी तो कनेक्ट आहे. त्याचप्रकारे दुसरा कम्प्युटर सुद्धा उरलेल्या तीन कम्प्युटरला कनेक्ट आहे. तसेच तिसरा कम्प्युटर देखील उरलेल्या तीन कम्प्युटरला कनेक्ट आहे. सेम त्याच पद्धतीने चौथा कम्प्युटर सुद्धा उरलेल्या तीन कम्प्युटरला कनेक्ट आहे. या टोपोलॉजीचे आपण ऍडव्हान्टेजेस बघू. प्रत्येक कनेक्शन स्वतःचा डेटा कॅरी करते आणि तो डेटा स्पेसिफिक लिंकला पोहोचवते. कारण यात प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकांना जोडलेला असतो, त्यामुळे ते इझिली डेटा ट्रान्सफर करतात. आणि प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकाशी कनेक्ट असल्यामुळे याचा फायदा असा होतो, तर यात ट्राफिक प्रॉब्लेम हे एलिमिनेट्स होतात. म्हणजे ट्राफिक म्हणजे यात डेटा पॅकेटची ट्राफिक होत नाही. तसेच मेश टोपोलॉजी ही रॉबस्ट आहे. कारण जर एखादी लिंक जर अनयुजेबल असेल तर दुसऱ्या सिस्टीमवर काही अफेक्ट होत नाही. कारण त्या सिस्टीमला दुसऱ्या सिस्टीमकडून ही डेटा येणारच आहे. त्यामुळे त्याला एखादी सिस्टीम जर डाऊन झाली तर काहीही फरक पडत नाही. यात डेडिकेटेड लाईन असल्याने प्रायव्हसी आणि सेक्युरिटी या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉइंट टू पॉइंट लिंक असल्याने जर यात काही प्रॉब्लेम आला असेल कनेक्शनमध्ये तर त्याचे फॉल्ट आयडेंटिफिकेशन इझी होते. ज्या प्रकारे याचे ऍडव्हान्टेजेस आहे तसेच याचे डिसएडव्हान्टेज पण आहे. तर डिसएडव्हान्टेज काय ते आपण बघू. इतर टोपोलॉजीपेक्षा मेश टोपोलॉजीमध्ये आपल्याला केबलचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो. तसेच एन मायनस वन इनपुट आउटपुट पोर्ट्स हे एन डिव्हाइसला रिक्वायर्ड असतात. प्रत्येक डिव्हाइस हे दुसऱ्या डिव्हाइसला कनेक्ट असते, त्यामुळे यात इन्स्टॉलेशन आणि रिकॉन्फिग्रेशन डिफिकल्ट असते. हार्डवेअर रिक्वायरमेंट्स एक्सपेन्सिव्ह आहे, सच एज केबल्स अँड इनपुट आउटपुट पोर्ट्स. तर हे झाले मेश टोपोलॉजीचे डिसएडव्हान्टेजेस. इथे आपण टोपोलॉजीचे सगळ्यात मुख्य प्रकार आतापर्यंत बघितले, जसे की बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी. तसेच टोपोलॉजीचे आणखी काही प्रकार आहेत, ते आपण बघू. ट्री टोपोलॉजी म्हणजेच काय? तर हायरार्चिकल टोपोलॉजी. ट्री टोपोलॉजी म्हटल्यानंतरच लक्षात येईल ट्री स्ट्रक्चर कसे असते. तर एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचे सपोज काही दोन पार्ट, मग पुन्हा त्या दोन पार्टचे अजून काही सब डिव्हिजन, अशा प्रकारे ट्री स्ट्रक्चर असते. तर याच प्रकारचे नेटवर्कचे स्ट्रक्चर किंवा नेटवर्कची डिझाईन केलेली असते. ती म्हणजे अशी की स्टार टोपोलॉजीचे काही व्हेरिएशन म्हणजेच काय, तर ट्री टोपोलॉजी. ट्री टोपोलॉजीमध्ये डिव्हाइसचे केबल कनेक्शन सेंट्रल हबला नसते, तर ते सेकंडरी हबला असते आणि मग ते सेंट्रल हब कनेक्ट होते. तशी तुम्हाला स्लाइड नंबर 17 वर त्याची डायग्राम दिलेली आहे. एक मेन स्विच आहे, त्या स्विचला तीन स्विचेस जॉईंट आहेत आणि त्या स्विचला कम्प्युटर सिस्टीम जॉईंट आहे. तर यात कसे होते, तर सिस्टीमला जो डेटा सेंड करायचा आहे तो आधी ती त्या सब स्विचला ट्रान्सफर करेल, त्यानंतर तो डेटा मेन स्विचला कनेक्ट होणार आणि तिथून तो सर्व कम्प्युटर सिस्टीम पर्यंत पोहोचणार. आणि ज्या सिस्टीमसाठी तो डेटा अप्रोप्रिएट असेल ती सिस्टीम तो डेटा ऍक्सेस करणार आणि बाकी सिस्टीम तो डेटा इग्नोर करणार. या पद्धतीचे डेटा ट्रान्समिशन या ट्री टोपोलॉजीमध्ये होते. तर या ट्री टोपोलॉजीचे आपण ऍडव्हान्टेजेस बघू. याचा ऍडव्हान्टेज म्हणजे इझी टू इन्स्टॉल, रिकॉन्फिगर अँड वायर. म्हणजे यात वायर कमीत कमी लागतात, त्यामुळे त्या जॉईन करण्यासाठी इझी असतात. त्यानंतर ही टोपोलॉजी इन्स्टॉल करताना अगदी सोपी असते, किंवा यात काही आपल्याला नवीन सिस्टीम ऍड करायची किंवा एखादी सिस्टीम काढायची आहे तर यासाठी देखील ही टोपोलॉजी अगदी इझी आहे. तसेच या सिस्टीमचा रोबस्टनेस हा एक महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. तो कसा, तर एखादी लिंक फेल झाली तर फक्त त्याच लिंकवर अफेक्ट होईल, बाकी लिंकवर अफेक्ट होणार नाही. बाकी तुमचं जे डेटा ट्रान्समिशन आहे ते अगदी सुरळीतरित्या होत राहील, फक्त जी लिंक फेल आहे त्याच लिंकवर फक्त अफेक्ट होणार. आणि ही टोपोलॉजी रिंग टोपोलॉजीपेक्षा अतिशय फास्ट आहे. कोलिजन न येता एकापेक्षा जास्त डिव्हाइस हे डेटा ट्रान्सफर करू शकतात. म्हणून यात डेटा पॅकेटची जी ट्राफिक होते ती ट्राफिक होत नाही, म्हणजे डेटा ट्राफिकचा प्रॉब्लेम यामध्ये येत नाही. आणि जर आपण एखादी सिस्टीम कनेक्ट केली किंवा एखादी सिस्टीम रिमूव्ह केली तर त्याचाही काही डिस्टर्बन्स तुमच्या डेटा ट्रान्समिशनमध्ये येणार नाही. आणि त्याचप्रमाणे यात फॉल्ट डिटेक्ट करणे तितकेच इझी आहे. आणि जर एखाद्या पार्टमध्ये फॉल्ट असेल तर तो पार्ट रिमूव्ह केला जातो. सपोर्टेड बाय सेव्हरल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर वेंडर्स. आणि स्टार टोपोलॉजीपेक्षा वेगळा ऍडव्हान्टेजेस म्हणजे मोर डिव्हायसेस कॅन बी अटॅच ड्यू टू सेकंडरी हब ऑर स्विच. तर हे झाले ट्री टोपोलॉजीचे ऍडव्हान्टेजेस. तर आता आपण याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ते बघू. ट्री टोपोलॉजीचा डिसएडव्हांटेज म्हणजे जर सेंट्रल नोड म्हणजेच की हब किंवा स्विच हे जर डाऊन झाले तर पूर्ण नेटवर्कच डाऊन होईल, कारण सर्व नेटवर्कचा डेटा ट्रान्समिशन हे या सेंट्रल नोडवर म्हणजेच हब किंवा स्विचवर अवलंबून असते. म्हणून जर हे डाऊन झाले तर पूर्ण नेटवर्क डाऊन होणार. नेटवर्क डाऊन होणार म्हणजे तुमचा डेटा जो ट्रान्सफर होतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर तो ट्रान्सफर होणार नाही. मोर कपॅबिलिंग इज रिक्वायर्ड दॅन बस टोपोलॉजी, सो एक्सपेन्सिव्ह दॅन बस टोपोलॉजी. तसेच बस टोपोलॉजीपेक्षा मोर एक्सपेन्सिव्ह आहे, कारण यात हब स्विच किंवा केबल याचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो. तर हे झाले ट्री टोपोलॉजीचे डिसएडव्हांटेजेस. तसेच आपण आता पुढची टोपोलॉजी म्हणजे हायब्रिड टोपोलॉजी बघू. द हायब्रिड टोपोलॉजी इज अ टाईप ऑफ नेटवर्क टोपोलॉजी दॅट इज कंपोज ऑफ वन ऑर मोर इंटरकनेक्शन्स ऑफ टू ऑर मोर नेटवर्क्स दॅट आर बेस्ड अपॉन डिफरंट फिजिकल टोपोलॉजीज ऑर अ टाईप ऑफ नेटवर्क टोपोलॉजी. सगळ्यापेक्षा वेगळी टोपोलॉजी आहे म्हणजे यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या टोपोलॉजीज एकत्र बनून जे नेटवर्क तयार होते ते म्हणजे काय तर हायब्रिड टोपोलॉजी. हायब्रिडचा अर्थ काय तर मिक्स, म्हणजे प्युअर क्वालिटी नाही, म्हणजे की त्यात फक्त एक म्हणजे एकच नेटवर्क नसते तर दोन नेटवर्क ज्यामध्ये वेगवेगळे टोपोलॉजीज आहे ते दोन नेटवर्क एकत्र येणे म्हणजेच काय तर हायब्रिड टोपोलॉजी. तर तुम्हाला स्लाइड नंबर 20 वर जी डायग्राम दिसते त्यात बघा एक बस टोपोलॉजी आणि एक स्टार टोपोलॉजी अशा दोन टोपोलॉजीचा यूज करून ही हायब्रिड टोपोलॉजी बनवलेली आहे. तर यात नेहमीप्रमाणेच बस टोपोलॉजी मध्ये म्हणजे तुम्हाला त्या डायग्राम मध्ये जी खाली दिलेली आहे एका केबलला दोन सिस्टीम कनेक्ट आहे तर यात डेटा ट्रान्समिशन सेम त्याच पद्धतीने होणार. ऍट अ टाइम तो दोघं सिस्टीमला डेटा पोहोचणार आणि इकडून डेटा हबला जाणार आणि हब तो डेटा ऍट अ टाइम त्या वरती ज्या दोन सिस्टीम दिलेल्या आहे त्या दोन सिस्टीमला प्रोव्हाइड करणार आणि त्याच वेळेला तसाच डेटा हा या बस टोपोलॉजीमध्ये ह्या दुसऱ्या दोन सिस्टीमला मिळणार. तर हायब्रिड टोपोलॉजीचे ऍडव्हान्टेजेस काय, कंबाईन द बेनिफिट्स ऑफ सेव्हरल डिफरंट टाइप्स ऑफ टोपोलॉजीज, वर्क ग्रुप इफिशियन्सी अँड ट्राफिक कॅन बी कस्टमाइज, म्हणजे याच्याने वर्किंग स्पीड पण वाढतो आणि जी काही डेटा पॅकेटची ट्राफिक होईल ती ट्राफिक पण रिमूव्ह होते. तसेच याचा डिसएडव्हांटेज म्हणजे डिव्हायसेस ऑन वन टोपोलॉजी कॅन नॉट बी प्लेस्ड इन टू अनदर. अँड सेकंड डिसएडव्हांटेज इज टोपोलॉजी विदाऊट सम हार्डवेअर चेंजेस, टोपोलॉजी विदाऊट सम हार्डवेअर चेंजेस. त्याचप्रकारे आपण फ्री टोपोलॉजी बघू. फ्री टोपोलॉजी काय तर तुम्हाला स्लाइड नंबर 22 वर जी डायग्राम दिसते त्यात बघा तीन वेगवेगळ्या प्रकारचे टोपोलॉजी म्हणजे एक स्टार टोपोलॉजी, एक बस टोपोलॉजी आणि एक रिंग टोपोलॉजी, या तीन टोपोलॉजी एकत्र येऊन फ्री टोपोलॉजी तयार झाली आहे. म्हणजे ही हायब्रिड टोपोलॉजी सारखीच आहे पण यात ऍडिशनल हार्डवेअरची रिक्वायरमेंट नसते डेटा पॅकेट चेंज करण्यासाठी किंवा डेटा पॅकेट ट्रान्समिट करण्यासाठी. या तीन टोपोलॉजी मध्ये एक्स्ट्रा हार्डवेअरची रिक्वायरमेंट नसते. जी रिक्वायरमेंट कशात असते हायब्रिड टोपोलॉजी मध्ये असते ती रिक्वायरमेंट या फ्री टोपोलॉजी मध्ये नसते. आणि फ्री टोपोलॉजी ही इन्स्टॉल करायला हायब्रिड टोपोलॉजी पेक्षा इझी असते. आता आपण इथं जवळजवळ या सर्व टोपोलॉजी बद्दल अगदी डिटेल माहिती बघितली आहे. सो नेक्स्ट फॅक्टर शुड बी कन्सिडर्ड वेन चूजिंग अ टोपोलॉजी, म्हणजे टोपोलॉजी चूज करताना कुठले फॅक्टर्स बघितले पाहिजे ते आपण बघू. एक म्हणजे इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन जितके इझी असेल तितकी ती टोपोलॉजी यूज करायला पण इझी असेल. त्यानंतर मेंटेनन्स अँड ट्रबल शूटिंग, म्हणजे जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम लवकरात लवकर डिटेक्ट करता यावा किंवा त्याचे मेंटेनन्सच्या वेळेला काही प्रॉब्लेम येऊ नये, म्हणून मेंटेनन्स आणि ट्रबल शूटिंग हे बघणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड ग्रोथ, नेटवर्कमधील डिस्टन्स किंवा त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्झिस्टिंग नेटवर्क, या सहा गोष्टींचा उपयोग आपण टोपोलॉजी चूज करताना केला पाहिजे. तर आज आपण टोपोलॉजी या सेक्शनमध्ये नेटवर्क म्हणजे काय. नेटवर्क मीन्स ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन डिव्हाइस टू अदर डिव्हाइस. फर्स्ट वी मस्ट हॅव टू क्रिएट नेटवर्क अमंग देम, म्हणजे एका डिव्हाइस पासून दुसऱ्या डिव्हाइसला इन्फॉर्मेशन देणे. पण ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी आधी त्या दोन डिव्हाइसमध्ये नेटवर्क बनवणे महत्वाचे असते. तसेच दोन किंवा दोनापेक्षा अधिक कॉम्प्युटर एकमेकांना वायर्ड थ्रू किंवा विदाउट वायर जोडलेले असते, त्यालाच आपण नेटवर्क म्हणतो. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. लाईन कॉन्फिगरेशनचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे पॉइंट टू पॉइंट आणि दुसरे मल्टी पॉइंट. टोपोलॉजी म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक उपकरणे विशिष्ट लिंकने जोडलेली असणे म्हणजेच टोपोलॉजी. टोपोलॉजीचे दोन प्रकार, त्यातील पहिली फिजिकल टोपोलॉजी. केबल्स थ्रू वर्क स्टेशन्स, नोड्स, राउटर्स आणि गेटवेज हे या फिजिकल टोपोलॉजीमध्ये एकमेकांना कनेक्ट असतात. त्यावेळेला युजली कॉन्फिगर्ड इन बस टोपोलॉजी, बस रिंग स्टार और मेश टोपोलॉजी असते. लॉजिकल टोपोलॉजी मध्ये पाथ रेफर केलेला असतो. एका युजरकडून मेसेज नेटवर्कवर दुसऱ्या युजरला सेंड करण्यासाठी. बस टोपोलॉजी बघितली. बस टोपोलॉजीलाच आपण लिनियर बस टोपोलॉजी म्हणतो किंवा हॉरिझॉन्टल टोपोलॉजी असे म्हणतो. नेटवर्किंग मध्ये या टोपोलॉजीत नेटवर्क नोड सेम मेसेज रिसीव करतात नेटवर्क केबलच्या सहाय्याने, आणि ते सुद्धा एकाच वेळेत, त्यालाच आपण काय म्हणतो बस टोपोलॉजी. म्हणजे एक मेसेज जर तुम्ही एका डिव्हाइस कडून दुसऱ्या डिव्हाइसला ज्या वेळेला तुम्ही मेसेज सेंड करतात तर तो फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तर त्यावेळेला नेटवर्कमध्ये जितके डिव्हाइस असतील तितक्या डिव्हाइसला तो मेसेज ऍट अ टाइम सेंड होतो. हेच म्हणजे काय, तर बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजीमध्ये कम्प्युटरचे सेम कम्युनिकेशन लाईनने जोडलेले असतात. कम्युनिकेशन गोज इन बोथ द डायरेक्शन अलॉंग द लाईन, म्हणजेच हे मल्टी पॉइंट कॉन्फिग्रेशन आहे. तर रिंग टोपोलॉजी ही स्लो आहे आणि बस टोपोलॉजी ही फास्ट आहे. रिंग टोपोलॉजीला डेटा हा वन बाय वन मिळत जातो, तर बस टोपोलॉजीमध्ये ऍट अ टाइम डेटा सर्व डिव्हाइसला मिळतो. रिंग टोपोलॉजी बघितली. चार कम्प्युटर सिस्टीम ह्या अरेंज केलेल्या आहेत सर्क्युलर फॉर्ममध्ये आणि त्या केबल थ्रू जॉईन केलेल्या आहेत. आणि ह्या सिस्टीम मध्ये किंवा ह्या नेटवर्कमध्ये जे ट्रान्समिशन होत आहे ते क्लॉकवाईज ट्रान्समिशन आहे. मेश टोपोलॉजी बघितली तर प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकाशी कनेक्ट आहे. मीन्स ईच अँड एव्हरी कम्प्युटर एकमेकांना पॉइंट टू पॉइंट लिंकने कनेक्ट आहे. म्हणून दोन कम्प्युटर कनेक्शनमधील एक केबल जर ब्रेक झाली तर नेटवर्क कम्युनिकेशन हे स्टॉप होत नाही. म्हणून त्यामुळे नेटवर्क लिंक रँडमली प्रोव्हाइड होते आणि तसे तुम्हाला स्लाइड नंबर 14 वर दिसतेच आहे. यात आपण चार कॉम्प्युटर घेतलेले आहे. ते चार कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट आहे, म्हणजे पहिला कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी, दुसरा तिसऱ्या कॉम्प्युटरशी आणि तिसरा चौथ्या कॉम्प्युटरशी कनेक्ट आहेच. पण यात पहिला कॉम्प्युटर हा दुसऱ्या कॉम्प्युटरशी, तिसऱ्या कॉम्प्युटरशी आणि चौथ्या कॉम्प्युटरशी, या तिघही कॉम्प्युटरशी तो कनेक्ट आहे. त्याचप्रकारे दुसरा कॉम्प्युटर सुद्धा उरलेल्या तीन कॉम्प्युटरला कनेक्ट आहे. तसेच तिसरा कॉम्प्युटर देखील उरलेल्या तीन कॉम्प्युटरला कनेक्ट आहे. सेम त्याच पद्धतीने चौथा कॉम्प्युटर सुद्धा उरलेल्या तीन कॉम्प्युटरला कनेक्ट आहे. आणि स्टार टोपोलॉजी, सहा नोड हे तुम्हाला एका ठिकाणी कनेक्ट केलेले दिसत आहे. ते सेंट्रलाइज कनेक्ट झालेले आहे. ते कोणाला? तर हबला. यामध्ये काय होते, तर ए नोडने जर नोड 5 काही डेटा सेंड करण्याचे ठरवले, तर त्याला आधी तो डेटा हबकडे पाठवावा लागतो. नंतर हब हा डेटा नोड 5 सेंड करतो. या पद्धतीने येथे डेटा ट्रान्समिशन होते. स्टार टोपोलॉजी यूज केलेल्या या नेटवर्कमध्ये डिव्हाइस एकमेकांना डायरेक्ट कनेक्ट नसून ते हब थ्रू कनेक्ट असते. थोडक्यात, स्टार टोपोलॉजी डिव्हाइस मधील डायरेक्ट ट्राफिक अलाउ करत नाही. प्रत्येक डिव्हाइसची पॉइंट टू पॉइंट लिंक डेडिकेट केलेली असते सेंट्रल कंट्रोलरला. तो म्हणजेच काय? हब किंवा स्विच. हे कंट्रोलर म्हणजे हब किंवा स्विच काय करतात, तर डेटा एक्सचेंज करतात. म्हणजे एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला डेटा सेंड करताना तो कंट्रोलर कडे पाठवणार. मग कंट्रोलर तो डेटा रिसीव करून दुसऱ्या डिव्हाइसला सेंड करणार. हे त्याचे मुख्य प्रकार आपण बघितले. त्याचप्रकारे आपण हायब्रिड टोपोलॉजी, फ्री टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी या प्रकारचे टोपोलॉजी बघितली. तर मला आता असे वाटते, नेटवर्क टोपोलॉजीचा कन्सेप्ट हा सर्वांनाच अगदी चांगल्या पद्धतीने कळाला असेल. म्हणून इथे मी हा टोपोलॉजी टॉपिक संपवते. धन्यवाद.